मारुती राय म्हणजे रामदासांचं परम आनंदाचं स्थान, ज्यांनी समर्थांना बालवयातच रामभेटी घडवली असे मारुती राय। त्यांची स्तुती करताना किती स्तुती करू अशी समर्थांची अवस्था होते। ज्याप्रमाणे त्यांनी अनेक मारुती स्तोत्र लिहिली त्याप्रमाणे मारुती रायांवर अनेक आरत्या लिहिल्या, त्यातील ही विशेष प्रसिद्ध आरती।
सत्राणे उड्डाण हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, सत्राणे उड्डाण हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी, कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी, जय देव जय जय हनुमंता, जय देव जय जय हनुमंता, तुमसे नी प्रसादे न भी कृतांता, तुमसे नी प्रसादे न भी कृतांता, धुम धुमली पाताळे उठला प्रतिशब्द थर थरला धरणी धर मानीला खेद, धुम धुमली पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर मानीला खेद, कडाडिले पर्वत उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध, कडाडिले पर्वत उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध, जय देव जय देव।